चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। बुधवार 16 ऑक्टोबर 2019। देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली। बाजारात मागणी नसली तरी मिलर सध्याच्या महिन्याच्या कोट्यातील उर्वरित साखरेचा साठा विकण्यासाठी हतबल आहेत, तथापि बाजारात मागणी नाही। दिवाळी तोंडावर आली असून साखरेला मागणी नसल्याने साखर कारखानदार चिंतित पडले आहेत। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता, तर M30चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला। कोलकाता M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3290 रुपये ते 3300 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी क्युम्जा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 3.44 डॉलर प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.247 सेन्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत 3.30 डॉलर ते 3.32 डॉलर राहिला। एक्सपॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2060 रुपये ते 2080 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिला। बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय निर्यातदारांनी इराणला निर्यात करण्यासाठी अंदाजे 200,000 टन कच्च्या साखरेचे करार केलेले आहेत। त्याच संदर्भात कच्च्या साखरेसाठी बाजारपेठेत चौकशी सुरू झाली आहे। निर्यातदार एक्स फॅक्टरी बेसवर कच्च्या साखरेची मागणी 1950 रुपये ते 1960 रुपये रकमेवर करीत आहेत। या व्यतिरिक्त कच्च्या साखरेचे FOB संकेत 3.10 डॉलर ते 3.18 डॉलरपर्यंत होते, तथापि विक्रीसाठी कोणतीही ठोस ऑफर नाही। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.427 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1791 झाला। क्रूड फ्युचर्स 3788 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 5301 डॉलर होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 92.90 अंकांनी वर येऊन 3856.09 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 3570 अंकांनी खाली आला आणि 1164 वर थांबला।